होशे अध्याय 14. हे इस्रायला, आपला देव परमेश्वर याकडे परत ये. तुझ्या दुष्टपणामुळे तुझे पतन झाले आहे. कबुलीच्या शब्दासोबत परमेश्वराकडे वळा, त्यास म्हणा, आमचे अधर्म दूर कर आणि दयेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही तुझी स्तुती करू, आपल्या होटांचे फळ तुला अर्पू. अशुर आमास तारणार नाही, आम्ही युद्धासाठी घोड्यांवर स्वार होणार नाही. यापुढे आमच्या हाताच्या मूर्तीस आमचा देव म्हणणार नाही, कारण तुझ्यामध्ये अनाथांना दया प्राप्त होते. ज्यांनी मला सोडले ते जर परत मजकडे आले तर मी त्यांना आरोग्य देईन, त्यांच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करीन, कारण माझा त्यांच्यावरचा राग गेला आहे. मी इस्रायलास दहिवारासारखा होईल, तो भूकमळासारखा फुलेल आणि लबनोनात देवदारूप्रमाणे मूळ धरील. त्याच्या फांद्या पसरतील, त्याची सुंदरता जैतून वृक्षासारखी होईल आणि त्याचा सुगंध लबनोनातील देवदारू वृक्षासारखा होईल. त्याच्या सावलीत राहणारे लोक परत येतील, ते धान्यासारखे पुनर्जीवित होतील आणि द्राक्षाप्रमाणे फळ देतील. त्यांची प्रतिष्ठा लबनोनाच्या द्राक्षासारखी होईल. इफ्राईम म्हणेल, त्या मूर्त्यांचे मी काय करू? मी त्यास उत्तर देईन, त्यांची काळजी घेईन. मी सारखा सदा हरित आहे, माझ्यातून तुला फळ मिळते. कोण चतुर आहे ज्याला या गोष्टी समजतील? कोण समंजस आहे ज्याला ते समजेल? परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत आणि धार्मिक त्यामध्ये चालतील, पण बंडखोर त्यामध्ये अडखळून पडतील.